नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राष्ट्रीय बालिका दिन आज साजरा होत आहे. बालिकांना कोणत्याही भेदभावाचा सामना करावा लागू नये याबद्दल केंद्र सरकार सुनिश्चितता बाळगत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना बालिका दिनानिमित्त समाज माध्यमावरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी ही बाब स्पष्ट केली. बालिकांना सक्षमता प्रदान करणाऱ्या शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आरोग्यसेवा अशा क्षेत्रांवर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बालिकांना सक्षम बनवण्यासाठी तसंच त्यांना सक्षमीकरणासाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्याकरता केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला. सर्वच क्षेत्रात देशभरातल्या बालिका संपादित करत असलेल्या यशाबद्दल आपल्याला अभिमान असून त्यांचं हे यश सर्वांना प्रेरित करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार आदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. यंदा विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयाचे 31 चित्ररथ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची स्वर्णिम भारत, वारसा आणि विकास अशी मध्यवर्ती संकल्पना आहे. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन विशेष चित्ररथही असणार आहेत. भगवान बिरसा मुंडा, सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती तसंच हवामान विभागाचा 150वा स्थापना दिन यांच्या निमित्तानंही चित्ररथ सादर होणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या 10,000 नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानिमित्त शिरा महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाच्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून हलवा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी तसंच वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना उद्या पुण्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदान दिन 2025 औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एमआयटी विद्यापीठ पुणे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हे राज्यस्तरीय पुरस्कार उद्या शनिवारी कोथरूड पुणे इथं प्रदान करण्यात येतील. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात लोकसभा तसंच विधानसभा 2024 निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाणघेवाण करण्याचं नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचं नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम तसंच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नंदागौड या छोट्या गावात जन्मलेले परळीचे भूमिपुत्र भरत गीते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं दावोस इथं सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे 2 प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भरत गीते यांच्या टॉरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा तसंच अहिल्यानगर या ठिकाणी अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी 500 कोटी रुपये पेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून 1,200 पेक्षा अधिक रोजगारांची याद्वारे निर्मिती होणार आहे. या यशस्वीतेबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भरत गीते आणि त्यांच्या संचाचं सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.